आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या 99व्या वर्षपूर्ती सोहळ्याची आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सांगता। वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन। चिलीचे राष्ट्राध्यक्ष ग्रॅब्रिएल बोरिक फॉन्ट भारत दौऱ्यावर। मध्य प्रदेशात आजपासून 19 शहरी आणि ग्रामीण भागात संपूर्ण दारूबंदी लागू। आणि यंदा एप्रिल ते जून या कालावधीत तापमानाचा पारा नेहमीपेक्षा चढता राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत। काल संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं। राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत। यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। 90व्या वर्षपूर्तीनिमित्त गेलं वर्षभर रिझर्व्ह बँकेनं देशभरातील नागरिकांसाठी आर्थिक साक्षरतेबाबतचे विविध उपक्रम आयोजित केले होते। वक्फ सुधारणा विधेयक जेव्हा संसदेत येईल तेव्हा त्यावर होणाऱ्या सविस्तर चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे। हे विधेयक तयार झालं आहे मात्र काही नेते त्याबाबत दिशाभूल करणारी चुकीची माहिती पसरवत आहेत। ही गोष्ट समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत हानिकारक आहे असं रिजिजू यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितलं। अशा पद्धतीनं निर्दोष लोकांची दिशाभूल करणं ही निषेधार्य बाब आहे। वक्फ विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीकडून संबंधित प्रत्येक घटकाशी तपशीलवार सल्लामसलत करण्यात आली आहे असंही रिजिजू यांनी नमूद केलं। चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून 5 दिवसांच्या भारत भेटीवर आहेत। त्यांच्याबरोबर उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे। त्यामध्ये चिलीचे मंत्री, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी तसंच भारत आणि चिली दरम्यान सांस्कृतिक सहकार्यासाठी काम करणाऱ्या सदस्यांचा समावेश आहे। चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही भेटणार आहेत। त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवन इथं मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे। या दौऱ्यादरम्यान फॉन्ट आग्रा, मुंबई आणि बंगलुरु या शहरांनाही भेट देतील। यावेळी ते राजकीय नेते, व्यावसायिक, औद्योगिक प्रतिनिधींची भेट घेणार असून विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि नवोन्मेषासाठी काम करणाऱ्या प्रतिनिधींची चर्चा करणार आहेत। गेल्या वर्षी भारत आणि चिली दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार एकंदर 2.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता। सध्या चिलीमध्ये भारतीय गुंतवणूक एकंदर 620 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्देकॅम्प यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली। यावेळी दोनही देशांदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, संशोधन, पाणी, कृषी, आरोग्य, संरक्षण अशा विविध मुद्द्यावर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे। भविष्यातील योजनांमध्ये सेमीकंडक्टर्स, हरित ऊर्जा, शिक्षण, प्रतिभावंतांची देवाणघेवाण या विषयावर दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली। वेल्देकॅम्प यांचं 2 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल आगमन झालं। मध्य प्रदेशात उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि महिसर यासारख्या निवडक ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ठिकाणांसह 19 धार्मिक शहरांमध्ये तसंच इतर परिसरात आजपासून दारूबंदी लागू होत आहे। मंडलेश्वर, ओरझा, चित्रकूट, दतिया, पन्ना, मंडला, मुलताई, मंदसौर आणि अमरकंटक या शहरी हद्दीतील सर्व दारूची दुकानं आणि बार बंद करण्यात आल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्यांनी दिली। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या 2000च्या वर गेली आहे। म्यानमारच्या मंडाले भागात शुक्रवारी अगोदर 7.7 रिक्टर आणि त्यापाठोपाठ काही मिनिटांनी 6.4 एवढ्या मोठ्या क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसल्यानं म्यानमारसह आसपासच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे। या भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या आता 2056 झाली असून 3900च्या वर नागरिक जखमी झाले आहेत तर एकंदर 270 व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत असं म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाच्या वतीनं सांगण्यात आलं। दरम्यान या प्रचंड जीवितहानीमुळे सरकारनं 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे। म्यानमारमध्ये संपूर्ण देशभर बचाव कार्य वेगात सुरू आहे। भारत, रशिया, अमेरिका, संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक ठिकाणांहून मदत पथकं दाखल झाली असून त्यांनी मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदतही पाठवली आहे. दरम्यान ब्रह्मा मोहिमेअंतर्गत 50 टन मदत आणि बचाव सामग्री घेऊन जाणारी भारतीय नौदलाची सातपुडा आणि सावित्री ही जहाजं काल यांगून इथं दाखल झाली. भारतीय हवाई दलाची 6 विमानं आणि 5 भारतीय नौदलाच्या जहाजांसह भारताची मदत यांगून, नायपिताव आणि मंडाले इथं पोहोचवण्यात आली आहे, अशी माहिती यांगूनमधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. दिल्ली एनसीआर भागात अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी पकडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण मंडळ अर्थात एनसीबी आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एकंदर 27 कोटी रुपये अंमली पदार्थ सापडले आहेत. या कारवाईत मूळचे नायजेरियाचे असलेल्या 4 नागरिकांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. युरोपियन निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी फ्रान्सच्या न्यायालयानं मरीन ले पेन यांना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच कोणत्याही प्रशासकीय सेवेत सहभागी होण्याची न होण्याची ताकीद दिली आहे. ले पेन यांनी एकंदर 3 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा वापर आपल्या नॅशनल रॅली या पक्षाच्या सदस्यांसाठी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या फ्रेंच संसदेच्या सदस्य असलेल्या ले पेन यांना त्यांच्या पक्षातील त्यावेळी युरोपियन संसदेचे सदस्य असलेल्या 8 जणांसह दोषी ठरवण्यात आलं आहे. अमेरिकेच्या जहाजांसाठी धोका असलेल्या यमेनमधील हुथी बंडखोरांची बंडखोरी थोपवण्यासाठी अमेरिकेचे हल्ले सुरू राहतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिला आहे. गेल्या 2 आठवड्यातील सतत सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराण समर्थित हुथी दहशतवाद्यांना रोखण्यात अमेरिकेला यश आलं आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं गेल्या 15 मार्च रोजी प्रमुख सागरी मार्गांवर कॅमेरिन बेटानजीक अमेरिकी जहाजांना धमकवण्यासाठी हुथी बंडखोरांनी हल्ले केले. याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात वरिष्ठ हुथी नेत्यांना ठार मारलं असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली होती. तर 53 लोक मारले गेल्याचं बंडखोरांच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. तेव्हापासून बंडखोरांनी अमेरिकन लष्करी जहाजं आणि इस्रायलला लक्ष्य करणार असल्याची घोषणा केली आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये बिहारमधील राजगीर इथं हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्यात पाटणा इथं सामंजस्य करार करण्यात आला. अलिकडेच बांधण्यात आलेल्या राजगीर हॉकी स्टेडियममध्ये 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये महिला आशियाई विजेतेपद स्पर्धेनंतर राजगीर इथं आयोजित केली जाणारी ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल. 12व्या हिरो आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, जपान, कोरिया, चीन आणि मलेशियासह एकंदर 8 संघ सहभागी असतील. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवला. मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला 17व्या षटकात 116 धावांवर सर्वबाद केलं. 117 धावांचं हे लक्ष्य मुंबईनं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 13व्या षटकातच पूर्ण केलं. रायन रुकेल्टन यानं 41 चेंडूत 62 धावा तर सूर्यकुमार यादवनं 9 चेंडूत 27 धावा करत विजयी भागीदारी केली. आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्सबरोबर लखनौ इथं खेळला जाईल. हवामान. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. या कालावधीत बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं. एप्रिल ते जून या कालावधीत उत्तर आणि पूर्व तसंच मध्य आणि वायव्य भारतातील बहुतेक भागांमध्ये सामान्यापेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअस तापमान जास्त राहील, त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्याची आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सांगता. वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन. चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरिक फॉन्ट भारत दौऱ्यावर. मध्य प्रदेशात आजपासून 19 शहरी आणि ग्रामीण भागात संपूर्ण दारूबंदी लागू. आणि यंदा एप्रिल ते जून या कालावधीत तापमानाचा पारा नेहमीपेक्षा चढता राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.